श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. कालपासून 18व्या ओवीवरचं निरूपण सुरू आहे. 18वी ओवी ज्याच्यामध्ये दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीबद्दल बोलत आहे. तेवी आपणची आपुल्या पोटी आपणया दृश्य दाविती उठी. परमात्म्यापासून जग कसं झालं तर परमात्म्याला सहज असे वाटले की आपण विस्तार पावावे, व्यापक व्हावे, आपण एकच आहो, अनंत व्हावे, अनंत रूपाने नटावे. आणि त्याचा हा आदी संकल्प एको हम बहुश्याम, एक असून बहुत व्हावे, अनंत व्हावे. आणि त्या संकल्पामुळे मी अनंत होऊनही मी एकच राहील हे परमात्म्याची ऐश्वर योगाची जी उपाधी आहे त्यामुळे परमात्म्याने हे अनंत रूप धारण केलीत. आणि या अनंत रूपाने तोच नटून भरलेला आहे. दृष्टा तर तो आहेच, दृश्यही तोच आहे. आता ही जी त्रिपुटी आहे दृश्य दृष्टा दर्शन, ही त्रिपुटीसुद्धा तो परमात्माच झालेला आहे. काल थांबायच्या आधी आपण ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील ती ओवी घेतली होती, जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरी तेची होय. इम्प्युरिटी काढली दागिण्यातली म्हणजे प्युअर 24 कॅरेट्सचं सोनं उरते. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपो. जीव हा शिवच आहे पण तसा संकल्प पाहिजे ना. जीवाला शिवरूपाने पाहणे म्हणजे हा जीवच आत्मा आहे या रूपाने पाहणे आणि त्याप्रमाणे वागणे. नुसतं पाहणे नाही होणार, नाही, त्याप्रमाणे आचरण करावं लागेल, सद्गुरूंची कृपा लागेल आणि तसा अभ्यास लागेल. आणि त्या अभ्यासाने हळूहळू हळूहळू एका जन्मात, दोन जन्मात, तीन जन्मात हळूहळू हळूहळू आपण त्या मार्गाला चालू लागू. आपण सर्व खूप भाग्यवंत आहोत. माऊली ज्ञानेश्वरांचं हे अमृतमयी ज्ञान, माऊली ज्ञानेश्वराचे सगळे संदेश जे कपाटात बंद होते हळूहळू हळूहळू आपल्यापर्यंत पोचत आहे. नुसत्या गोष्टी करून, कथा ऐकून, पुस्तकं वाचून हे ज्ञान मिळणार नाही आहे. ही जी संवित्ती ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय ज्ञान प्रकाश, ही संवित्ती आपोआप येत नाही आहे. नुसतं ज्ञानेश्वरी वाचून ऐकून येत नाही. ज्ञानेश्वरी किंवा माऊली ज्ञानेश्वरांचं जे साहित्य आहे ना हे कोड ऑफ कंडक्ट ऑफ लाईफ आहे. हे जीवन जगण्याची एक कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता आहे. आणि जीवन कसं जगावं, जीवन जगण्याचे नियम प्रमेय, एकमेकांवर विश्वास कसा ठेवायचा, रिलेशनशिप कशी चालवत न्यायची, कसं एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावा, आपली वागणूक, आपलं बोलणं, आपली प्युरिटी. प्युरिटी फक्त आत्म्याची तर आहेच, प्युरिटी फक्त जीवाची नाही पाहिजे आपल्याला, प्युरिटी आपल्या कर्मांची पाहिजे. यज्ञ जे आहेत आपले, ज्ञानयज्ञ, वाग्यज्ञ, आपण बोलताना सुद्धा काळजी ठेवायला पाहिजे. बोलताना कोणाचं हृदय दुखेल, आपल्या वर्तनाने कोणाचं मन दुखेल किंवा आपल्या आचरणाने कोणाला वाईट वाटेल या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहणे. असं करता करता हळूहळू हळूहळू ती संवित्ती येईल. जैसे किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची आहे. आपला जर जीवन जगण्याचा हेतू चांगला असेल आणि आचरण जर चांगलं असेल तर मग तो किडाळ, तो दोष, इम्प्युरिटीचा दोष आपल्यातून निघून जाईल आणि आपण 24 कॅरेटचं सोनं होऊन जाऊ. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपो. हा जीव मग हळूहळू शिव होण्याच्या मार्गावर लागेल. म्हणून म्हटलं की माऊली ज्ञानेश्वरांचं हे साहित्य ऐकायला मिळत आहे. माऊली ज्ञानेश्वरांची केवढी मोठी कृपा आपल्यावर समजा. देहो हम हा जीवाचा संकल्प आहे. जीव काय म्हणतो, मी हा देह आहे. आणि वास्तविक आपण काय आहे, आपण ब्रह्म आहो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आता देहो हम हा जीवाचा संकल्प आहे आणि या संकल्पाचा लोप झाला, तो लोप झाला की मग तो जीवच ब्रह्म आहे. देहो हम हा संकल्प जीवाच्या ठिकाणून लोपला की मग तो जीवच शिव होऊन जाणार. परंतु अज्ञानाची जी उपाधी आहे ना, ती जीवाला असल्यामुळे जगाकडे पाहताना त्याला भिन्न भिन्न वस्तूंचे दर्शन होते. मी मोठा तो लहान, मी श्रीमंत तो गरीब, मी ब्राह्मण तो क्षुद्र. हा जो भिन्नपणा आहे, जगाकडे पाहण्याची जी भिन्नपणाची वृत्ती आणि त्याचे दर्शन, त्या उपाधीमुळे. कोणत्या उपाधीमुळे? अज्ञानाच्या उपाधीमुळे. आणि हाच अबोध जीव, जीव अबोध आहे. त्याला ज्या परिस्थितीत जसं टाकलं आणि विषयांनी इंद्रियांनी जशा पद्धतीने त्याची जोपासना केली, त्याचं संगोपन केलं, त्याप्रमाणे तो अबोध जीव वागत आहे. आणि तो अबोध जीव आत्मज्ञानी झाला तर मग तो ब्रह्म बनतो. म्हणजे आत्मज्ञानी झाल्यानंतरच त्या जीवाला शिवाची ओढ लागते. जी दोन पाखरं एकाच फांदीवर बसलेली, एक पाखरू फक्त पाहते आणि दुसरं पाखरू वरचं खाली इकडचं तिकडे उड्या मारते. दोघे एकच आहे, एकसारखे आहे, आयडेंटिकल आहे. पण जोपर्यंत जीवरूपी पाखराला असं वाटत नाही की मी शिव व्हावं, तोपर्यंत त्याला शिवाकडची ओढ लागत नाही. आणि एकदा का ओढ लागली, एकदा का त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं की मग त्याला जाणवते, अरे मी तर तो शिवच आहे, मी तर जीव नाहीच. आणि त्यासाठी आपण जन्म घेतो. मीच हे सर्व आहे अशी त्याची स्थिती निर्माण होते. मग दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी इथे हळूहळूहळू लोप पावते. जसा जीव शिव व्हायला लागतो, जसा देहभाव कमी 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 होत आत्मभावाकडे जातो. सुरुवातीच्या ओव्यांमध्ये आपण पाहिलं होतं की देहभाव कमी कमी होणे हे पंख्याच्या रेग्युलेटरसारखं आहे. पंख्याच्या रेग्युलेटरसारखं आहे. हे एका झटक्यात होत नाही, हळूहळू हळूहळू कमी करत आणावं लागतं. हे प्रयत्नांनी होतं, हे नित्य प्रयत्नांनी होतं. आणि तो प्रयत्न म्हणजे काय? नित्य सत्संग. ज्ञानेश्वरीसारखे गहन ग्रंथ, त्यांचं पठन वाचन, आणि त्याहीपेक्षा त्याप्रमाणे आचरण. नुसतं इतकं इतक्यानी होत नाही, मग सायमल्टेनियसली अष्टांग योगाचा मार्गही साधावा लागेल. सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी ध्यानाच्या मार्गातून वर जावं लागेल. त्यानंतर नामसंकीर्तनही घडायला लागेल. कर्म करताना कर्माची हातवटी, योग कर्मसु कौशलम, ते कर्मयोगाचंही पालन करावं लागेल. आणि त्याचवेळी नामस्मरण करता करता भक्ती मार्गाची उच्च स्थितीही गाठावी लागेल. आता असं वाटेल आपल्याला की हे सगळं कसं काय शक्य आहे एकाच वेळी, हे शक्य तरी होते का? मायबाप हो, हे शक्य आहे. अनुभव तर घेऊन पहा. हे सगळं एकाच वेळी शक्य आहे. एकाने एक मार्ग धरला आणि म्हटलं की नाही माझाच मार्ग चांगला आहे, त्याच्याने होत नाही. नुसतं ध्यान करून ध्यान करून ध्यान करून आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाही. कारण 24 तास ज्ञानाच्या अवस्थेत राहणे शक्य नाही. 24 तास हे स्मरण की मी एक पवित्र आत्मा आहे, हे शक्य नाही. आपण संसारी लोक आहोत, आपण हिमालयात राहत नाही. आपले लेकरं बाळ बायका गृहस्थ आहोत, म्हणून इथे राहून जे शक्य आहे ते करायला पाहिजे. आणि इथे राहून जे शक्य आहे त्यापैकी सगळ्यात पहिली जी गोष्ट करू शकतो ते म्हणजे सत्संग. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं आचरण, पठन श्रवण म्हणत नाही मी, आचरण आचरण करू शकतो. मग तेव्हा हळूहळू ही त्रिपुटी, दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी, ते त्या परमात्म्याच्या पोटामध्येच लुप्त होते. आत्माच त्रिपुटी मांडतो. वास्तविक अशी त्रिपुटी मांडण्याचे काहीही कारण नाही, कारण आत्मा हा प्रत्येक स्वरूपात पूर्ण आहे. परंतु त्या परमात्म्याला एकटेपण जेव्हा नकोसे होते तेव्हा त्याच्याच संकल्पाने तो बहुविध होतो, म्हणून तो एवढा मोठा पसारा निर्माण करतो ज्याला नेचर म्हणतो, ज्याला प्रकृती म्हणतो. आपण फक्त माणसापर्यंत मर्यादित समजू नका बरं. ही प्रकृती ज्याच्यामध्ये विविधता आहे, पण ती विविधता हवी हवीशी आहे, ती दोषपूर्ण नाही आहे. आणि माणसाने क्रिएट केलेली आर्टिफिशियल विविधता ती दोषयुक्त आहे. आणि म्हणून संकल्पाने तो परमात्मा बहुविध होतो. आता कोळी जो किडा असतो, कोळी ज्याला म्हणतो विदर्भाच्या भाषेमध्ये कातीन म्हणतो, तो कोळी आपल्या पोटातून धागे काढून आपल्यासाठी जाळे विणतो आणि ते धागे नको असले म्हणजे परत पोटात घेतो. पाहतो की नाही आपण कोळी नावाचा किडा किंवा कातीन आपलं घर बनवते तेव्हा आपल्या पोटातूनच ते रेषे काढतो. रेषे म्हणजे काय असते? त्याची लाळ असते, ती त्याची लाळ फिलामेंटल असते. त्याचे फिलामेंट्स तयार होतात, फायबर्स तयार होतात, फिलामेंट्स तयार होतात. तर तेच धागे काढतो आणि तेच परत पोटात घेतो. दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी आत्मा आपल्यातूनच निर्माण करतो आणि पुन्हा ती आपल्यामध्येच समावून घेतो. आहे ना गंमत? ही पूर्ण त्रिपुटी, ही त्रिपुटी या शरीराच्या डोळ्यांना दिसणारी वेगळी आहे आणि आत्म्याच्या डोळ्यांना दिसणारी वेगळी आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी जेव्हा दृष्टा दर्शन दृश्य पाहतो तेव्हा द्वैताचा लोप होऊन अद्वैतात आणि अद्वैताचाही लोप होऊन परमात्म्यात शिरतो. आणि जेव्हा शरीराच्या डोळ्यांनी पाहतो तर डोळे हे दृष्टा, पाहण्याची वस्तू झाड ताजमहाल हे दृश्य, आणि ज्या क्रियेद्वारे तो पाहतो ते दर्शन. अशी त्रिपुटी निर्माण होते. सूर्य जसा आपल्या किरणांनी सर्वांना स्पर्श करीत असला तरी त्याला कशाचाही लेप लागत नाही. सूर्य कुठे आहे? कितीतरी लांब अंतरावर आहे. तो आपल्यापर्यंत त्याची किरणं येतात. त्या किरणांना सायन्सच्या भाषेमध्ये आपण रेडिएशन म्हणतो, रेडिएशन्स, सोलर रेडिएशन. तर सूर्याची किरणे आपल्यापर्यंत येतात, आपल्याला स्पर्श करतात. आपण इतके हुशार की त्या रेडिएशनचा वापर करून त्याच्यातून सौर ऊर्जा पण काढली, पण त्याच्याने सूर्याला काही फरक पडतो का? सूर्य तर आपल्या ठिकाणी आहेच आहे. सूर्याला हेही माहीत नसते की फलान्यानी आपल्या घरावर सोलर पॅनल लावलेला आहे आणि माझी किरणं हा हार्वेस्ट करतो आहे. सूर्याला त्याचा काही संबंध नसतो. तर जसा आपल्या किरणांनी सर्वांना स्पर्श करतो आणि असा स्पर्श करीत असला तरी त्याला कोणाचाही स्पर्श किंवा कोणाचाही लेप किंवा कोणाचीही इम्प्युरिटी त्याच्या सूर्यापर्यंत जात नाही. अगदी तसंच हे आहे. कठोपनिषद आहे एक उपनिषदामध्ये, त्याच्यामध्ये फार सुंदर गोष्ट आलेली आहे. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषे बाह्य दोषे. सूर्या यथा सर्व लोकस्य चक्षु, सर्वसामान्यांच्या डोळ्यांनी सूर्य उन्हाच्या रूपाने दिसतो, त्वचेला तो गर्मीच्या रूपाने भासतो. आणि न लिप्यते चक्षुषे बाह्य दोष, पण सूर्य या सर्वांमुळे सूर्याला काहीच दोष लागत नाही. हे जे चक्षु आहे, पाहण्याची दृष्टी आहे, त्याच्यामध्ये सूर्य हा सर्वांचा डोळा आहे खरं तर. आणि त्याच्याशिवाय आपण पाहू शकत नाही, कारण अंधार असेल, आपले डोळे जरी असले तरी अंधारात आपल्याला काही दिसेल का? अंधारात आपल्याला काहीच दिसू शकत नाही. अमावास्येच्या रात्री आपल्याला टॉर्चची मदत घ्यावी लागते. आपल्या मोबाईलला आता टॉर्च लागलेले आहेत, ते मोबाईल सुरू करतो आपण आणि जसा दिवस उजाडला की आपल्या डोळ्यांना सगळं दृश्य दिसायला लागते. पण या डोळ्यांचे जे दोष आहेत, अंधारात न दिसणे, उजेडातच दिसणे, हे सगळे दोष सूर्याला लागतात का? सूर्य तर आहे तसाच आहे, त्याचे रेडिएशन अबाधितपणे सुरूच आहे. पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असेल त्याला ते रेडिएशन मिळतच असतात आणि जो भाग सूर्यासमोर नसेल तो नेहमी अंधारात असणार. पंचदशी ग्रंथामध्ये सुद्धा एकस्तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोक दुखेन बाह्याः। एकस्तथा सर्व भूतांतरात्मा, सर्व भूतांच्या आत्मधे एकच, न लिप्यते लोक दुखेन बाह्याः। ही बाहेरची जी सुख किंवा दुःखे याच्याने तो बाधित होत नाही। ही बाहेरची सुख दुःख, माझं तुझं, मी माझे, आपलं परक्यांचं, आपपरभाव, हे सगळा भाव, असा कोणताही दोष त्या आत्मरूप झालेल्या आत्मज्ञानाला, त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाला लागत नाही। परमात्म्या तर फार दूरची गोष्ट आहे, परमात्म्याला तर हे काय लागणार। म्हणून सगळी त्रिपुटी जी दिसते ती वरवरची आहे, आणि ती आपल्यातून आपण काढतो आणि पुन्हा ती आपल्यातच सामावून टाकतो। आता दृश्य दर्शन दृष्टा ही त्रिपुटी, ही जर संवित्ती असेल तर हळूहळू 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 आपल्या अनुभवाला येते। म्हणजे ही त्रिपुटी नावसुद्धा आपणच दिलं आणि मग सर्व काही एकसारखं दिसू लागलं। म्हणजे जेव्हा तो दृष्टाच राहत नाही, दृश्यसुद्धा दृष्टा होऊन जातो, मग दर्शन कसं काय उरणार? दर्शन कोणाचं करणार? जर दृश्यच दृष्टा झाला तर दर्शन उरलंच नाही। याचा अर्थ असा झाला की दृश्य आणि दर्शन हे दृष्ट्यामध्ये समाविष्ट झाले। आता दृष्टाच दृष्ट आहे, दृष्टाच दृश्यही आहे, आणि दृष्टाच दर्शनही आहे। हे सगळं काही दृष्टात झाला, पण काही वेळाने त्या दृश्याला वाटते, अरे माझं तर वेगळं अस्तित्वच नाही, मी तर त्या संपूर्ण परमात्म्याचाच एक भाग आहे। जेव्हा हे अनुभवाला येते तेव्हा तो जो कोळी नावाचा इन्सेक्ट, कोळी नावाचा किडा किंवा कातीन नावाचा किडा, जसं आपल्याच तोंडातून लाळेच्या माध्यमातून सगळे रेषे काढतो आणि काम झालं की ते रेषे परत आपल्या पोटामध्ये घेतो, तसं ही त्रिपुटी निर्माण होते आपलं सस्वरूप समजण्यासाठी, आणि अशीची अशीच लोप पावते जेव्हा सस्वरूप संपून जाते आणि त्या सस्वरूपामध्ये लीन होते। मंडळी, हे सगळं ज्ञान गहन आहे। यातील बऱ्याच गोष्टी असं म्हणतात की जेव्हा आपण मृत्यूशय्येवर शेवटल्या क्षणी, अत्यंत शेवटले काही क्षण, त्यानंतर हा आत्मा आणि हे आत्म्याचे सगळे भाव इथून निघून जाणार, त्या क्षणी या शरीराला त्याची जाणीव होते, या जीवाला त्याची जाणीव होते, आणि त्यावेळी त्याला नेहमी हे जाणवतं की मग मी कशासाठी आलो होतो आणि मी हे संपूर्ण जीवन जगताना मी काय काय केलं। सगळा प्रवास आयुष्याचा त्याच्या नजरेसमोर एका दृष्टिक्षेपात येतो। जसा सिनेमा चालतो ना, जसा सिनेमा चालतो तसं त्याचं संपूर्ण जीवन त्याच्या नजरेसमोर त्याला दिसत असते, आणि त्याच्या नजरेसमोरून तो संपूर्ण जीवन त्याच्या नजरेसमोरून जाते, आणि त्यावेळी त्याला स्पष्ट कळून येते की मी काय काय केलं आणि काय काय नाही केलं। डोळ्यातून कधी अश्रू वाहतात, काहींना त्याची सूचसुद्धा नसते, आणि म्हणून त्या क्षणी आपण जेव्हा काहीच करू शकत नाही, आपण हतप्रभ असतो, आपण आपल्याला कसलाच काही होश राहत नाही त्यावेळी, त्यावेळी हे सगळं समजून काय उपयोग। म्हणून वेळीच माऊलींनी आपल्याला सतर्क केलं आहे, या दृष्टा दृश्य दर्शन या गोष्टीचं आपण नेहमी भान ठेवावं लागेल, आणि ते पाहण्यासाठी संवित्ती अत्यंत आवश्यक आहे, तो ज्ञानप्रकाश आवश्यक आहे। तो ज्ञानप्रकाश नसेल तर आपल्याला हे काहीच कळून येणार नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना हा उच्च प्रतीचा बोध, तेवी आपणची आपुल्या पोटी, आपणया दृश्य दावित उठी, दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मोडे ते हे चांगदेवा असं शंभर वर्षानंतर स्वतःला अंतराळात घेऊन जाणे आणि परत त्याच देहात येणे याच्याने काहीच साध्य होणार नाही, कारण हे उद्दिष्टच नाही। उद्दिष्ट ही जी त्रिपुटी आहे, ही आपणच आहोत, ही निर्माण झाली आणि पोटात गेली. पण हा टेम्पररी खेळ खूप दिवस चालणार नाही. दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते है. तर ही सुंदर ओवी एकदा तिचा पुनरुच्चारण करूया आणि नंतर हा आजचा भाग थांबवू. तेवी आपणची आपुल्या पोटी आपणया दृश्य दावित उठी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते है. दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते है. तर असा उत्तम प्रतीचा बोध माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगदेवांना करून दिला आणि आज इथे हे सुंदर निरूपण आपण थांबवणार आणि उद्या 19व्या ओवीला आपण सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.